सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण कालच्याच विषयाला जरा इकडे कंटिन्यू करतो आहोत. एकूणच पाणी बचतीसाठी लोक स्वतःच्या मनानं इन्स्पायर होऊन काहीतरी करता आहेत. जरा हे ऐका ना
अश्विनी
जी, काय चाललंय?
काय नाही, बरी आहे. काल काय कॉल कट होतो आपला, म्हणून आज कॉल केला.
वा वा वा, मला सांगा काय कोण आपला आजचा कालचाच विषय आपण आजही कंटिन्यू करतो आहोत.
काय नाही, मला एवढंच म्हणायचं आहे, माझी भावानगर मध्ये गायत्री मेस आहे. आम्ही मेस मध्ये जे जेवायला देतोय लोकांना त्याच्यात आम्ही युजन थ्रूचे ताटं वापरतो.
बरं,
कारण कसं यूज झाले की फेकून द्यायचे, आणि पाहुणे जे आले तर छोट्यातला छोटा ग्लास प्लास्टिकचं पाणी प्यायला देतो, किंवा दुसरा दिला तरी म्हणजे पाणी कमीच पितात आणि म्हणजे फेकल्या जात नाही पाणी असं. आणि भाज्या वगैरे जे धुते मी ते सगळं पाणी मी झाडांना घालते, फेकत नाही.
वा 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 वा, खऱ्या अर्थानं प्रत्येक
जे पाणी असतं ना माठाखाली जे पाणी ते जिरपत जे पाणी ते पाणी सुद्धा आम्ही पक्ष्यांना प्यायला बाहेर ठेवलेलं आहे.
क्या बात आहे, नाशिक येऊन ही गोष्ट खर तर आपण सगळेजण करू शकतो, फक्त आपण करत नाही, कंटाळा केला जातो, आळस होतो, काय फरक पडणार आहे एवढस जात आहे. अरे बूंद और बूंद इम्पॉर्टंट है. मॉर्निंग नंबर वन मध्ये तुम्ही सुद्धा स्वतःच्या लेवलला जर पाणी बचतीसाठी काही छोटासा छोटा जरी प्रयत्न करत असाल ना, जरा शेअर करा 6601935. आता जो सण येऊ घातलाय, आजचा जो सण आहे आणि इथून पुढला एक महत्वपूर्ण सण, एक नाही दोन महत्वपूर्णचे सण, या दोनही सणांना वारे माप पाण्याचा वापर होत असतो बाकी ठिकाणी, जरा त्या गोष्टीवर आपल्याला कंट्रोल करायचा आहे. कारण आपल्या शहरामध्ये खरंच पाण्याची समस्या जरा मोठी होत चाललेली आहे. चार ट्रॅक्स प्ले करतोय थोड्याच वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो, बजाते राहो.